आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्याच्या राज्यसभेतल्या 7 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर। राज्यात मुस्लिमांसाठीचं 5% आरक्षण रद्द। राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून विवेक भीमनवार यांचा शपथविधी। अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी पूर्ण होईपर्यंत नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांना पदावरून दूर करावं अशी रोहित पवार यांची मागणी। आणि T20 विश्वचषक स्पर्धेत आज ग्रुप ए मध्ये भारताचा सामना नेदरलँड्स बरोबर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार। राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 37 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानं आज केली। राज्यातून निवडून गेलेले 7 सदस्य निवृत्त होणार आहेत। डॉक्टर भागवत कराड, डॉक्टर फौजिया खान, प्रियंका चतुर्वेदी, शरद पवार, धैर्यशील पाटील, रजनी पाटील आणि रामदास आठवले या 7 सदस्यांचा कार्यकाळ येत्या 2 एप्रिल रोजी संपणार आहे। या रिक्त जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीची अधिसूचना 26 फेब्रुवारी रोजी जारी केली जाईल। उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 5 मार्च तर 6 मार्चला उमेदवारी अर्जांची छाननी केली जाईल। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 9 मार्चपर्यंत असेल। 16 मार्चला सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल आणि त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे। महाराष्ट्राबरोबरच ओदिशा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा या राज्यातही राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणूक होणार आहे। महाराष्ट्रात शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मुस्लिम समाजासाठीचं 5% आरक्षण सरकारनं रद्द केलं आहे। याबाबतचा शासन निर्णय काल जाहीर झाला। राज्यातल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारनं मराठा समाजासाठी 16% आणि मुस्लिम समाजासाठी 5% आरक्षणाची तरतूद करणारा अध्यादेश काढला होता त्याचा कालावधी समाप्त झाला असून आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्यानं हे आरक्षण रद्द केलं आहे। राज्यातलं महायुती सरकार अल्पसंख्यक विरोधी असल्याची टीका काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य नसीम खान यांनी केली आहे। मुस्लिमांसाठीचं 5% आरक्षण या सरकारनं पुढे चालू ठेवलं नाही, तसंच अल्पसंख्यक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीसह अनेक कल्याणकारी योजना थांबवल्या असल्याचा आरोप त्यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केला। भारतीय प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ अधिकारी विवेक भीमनवार यांनी आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली। लोकभवन इथं झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी भीमनवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। शपथविधीनंतर राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भीमनवार यांचं अभिनंदन केलं। भीमनवार यांची नियुक्ती 6 वर्षांसाठी करण्यात आली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा आणि इतर कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्यानंतर आज फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ आणि त्यांच्या पत्नी ब्रिजिट मुंबईहून दिल्लीला रवाना झाले। राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मॅक्रॉ यांना निरोप दिला। नवी दिल्लीत AI समिटच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज देशोदेशीच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा करत आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेद्रो सांचेज यांची आज नवी दिल्लीत हैदराबाद हाऊसमध्ये भेट झाली। भारत आणि स्पेनमधले संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं ही भेट महत्वाची होती। व्यापार आणि अर्थव्यवस्था, नवोन्मेष, आरोग्य, पर्यावरण संरक्षणाविषयीचा कृती कार्यक्रम, शिक्षण आदी मुद्द्यांवर या भेटीत चर्चा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं। भारत युरोपियन युनियन संबंधाचं सातत्यानं समर्थन केल्याबद्दल प्रधानमंत्री मोदी यांनी स्पेनची प्रशंसा केली। प्रधानमंत्री मोदी यांनी फिनलँडचे प्रधानमंत्री अँथी पेटारी ओर्पो यांच्याशीही चर्चा केली। AI संशोधन आणि नवोन्मेष तसंच द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी भारतीय टॅलेंटचा कसा उपयोग होईल यावर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली। AI क्षेत्रात नवोन्मेषक म्हणून उदयाला येत असल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी फिनलँडचं कौतुक केलं। मोदी सध्या सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर उसिक यांच्याशी चर्चा करत आहेत। क्रोएशियाचे प्रधानमंत्री अंद्रेज प्लेनकोविक, इस्टोनियाचे राष्ट्राध्यक्ष अलर करीस, भूतानचे प्रधानमंत्री देशो त्शेरिंग तोबके आणि कझाकिस्तानचे प्रधानमंत्री ओल्जास बेकटेनोव यांच्याशीही प्रधानमंत्री मोदी चर्चा करणार आहेत। त्याआधी आज सकाळी प्रधानमंत्र्यांनी गुगलचे CEO सुंदर पिचाई यांची भेट घेतली। आजच्या काळात जगाला भेडसावणाऱ्या विविध समस्यांचं निराकरण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून करण्यावर भारत लक्ष केंद्रित करत असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीत सुरू असलेल्या इंडिया AI समिटमध्ये आयोजित संशोधन परिसंवादाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. देशातल्या उद्योगांमधील उत्पादकता वाढावी तसंच आरोग्य, कृषी आणि हवामान बदल या क्षेत्रात उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी AI तंत्रज्ञानाला प्राधान्य दिलं जात असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी पूर्ण होईपर्यंत नागरी हवाई वाहतूक मंत्री K. राममोहन नायडू यांना पदावरून दूर करावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. अजित पवार यांचे अपघातग्रस्त विमान VSR कंपनीच्या मालकीचं होतं. या कंपनीचे मालक आणि राममोहन नायडू यांचे निकटचे संबंध असल्यानं त्यांना पाठीशी घातलं जात असल्याचा आरोप पवार यांनी केला. बारामती इथं 28 जानेवारीला झालेल्या विमान दुर्घटनेबाबत अद्याप प्राथमिक चौकशी अहवालही आलेला नाही आणि VSR कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याची शंका पवार यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ आणि पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अलीकडेच भेट घेत या अपघाताची CBI चौकशी करावी अशी मागणी पत्राद्वारे केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यानंतर शासकीय दुखवटा असताना राज्यातल्या 75 शैक्षणिक संस्थांना घाईघाईनं अल्पसंख्यक दर्जा दिल्याप्रकरणी अल्पसंख्यक विकास विभागाचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांना पदावरून हटवण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाला स्थगिती दिल्याच्या दुसऱ्या दिवशी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी कोणती प्रक्रिया राबवली गेली, अल्पसंख्यक दर्जा देण्यावरील स्थगिती उठवली होती का हे तपासण्यासाठी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान शेणॉय यांना इतर कुठेही नेमणूक दिलेली नाही. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात भारताचा सामना नेदरलँड्स बरोबर होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. अ गटातला दुसरा सामना पाकिस्तान आणि नामिबिया यांच्यात होत आहे. पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. ड गटात दिल्लीत झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं संयुक्त अरब अमिरातीवर 6 गडी 40 चेंडू राखून विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. संयुक्त अरब अमिरातीनं 20 षटकात 6 गडी गमावून 122 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेनं ही धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 13 षटकं आणि 2 चेंडूत पार केली. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत पूर्व विजेत्या बंगालला हरवून जम्मू काश्मीरचा संघ प्रथमच उपांत्य फेरीत पोहोचला आहे. पश्चिम बंगालमध्ये कल्याणी इथं आज संपलेल्या या सामन्यात बंगालच्या संघानं विजयासाठी 126 धावांचं आव्हान जम्मू काश्मीरला दिलं होतं. ते 34 षटकं आणि 4 चेंडू 4 गडी गमावून जम्मू काश्मीरनं पूर्ण केलं. कोकण किनारपट्टी आणि पठारावर आढळणाऱ्या 1000 जास्त प्राचीन कातळशिल्पांचं सखोल संशोधन, दस्तऐवजीकरण आणि त्यांच्या संरक्षणासाठी वर्ल्ड हेरिटेज डेस्कची स्थापना करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. यासाठी राज्य शासनानं 14.62 कोटी अधिक खर्चाला मान्यता दिली आहे. राज्यातल्या वाहनधारक आणि चालकांनी बनावट वेबसाईट्स, ऍप्स आणि खोट्या ई चलन लिंकपासून सावध राहण्याचं आवाहन परिवहन विभागानं केलं आहे. वाहन चालक परवाना, नोंदणी, ई चलन यासारख्या सेवांच्या नावाखाली सायबर चोर अशा मार्गांनी नागरिकांची वैयक्तिक माहिती काढून फसवणूक करत असल्याच्या पार्श्वभूमीवर विभागानं हे आवाहन केलं आहे. पुण्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 11 बांगलादेशी महिलांना पुणे पोलिसांनी आज ताब्यात घेतलं. या महिलांकडे बनावट आधार कार्ड आणि इतर कागदपत्रं आढळून आली असं पोलिसांचं म्हणणं आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्याच्या राज्यसभेतल्या 7 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर. राज्यात मुस्लिमांसाठीचं 5% आरक्षण रद्द. राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून विवेक भीमनवार यांचा शपथविधी. अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी पूर्ण होईपर्यंत नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांना पदावरून दूर करावं अशी रोहित पवार यांची मागणी आणि T20 विश्वचषक स्पर्धेत आज ग्रुप A भारताचा सामना नेदरलँड्स बरोबर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.